सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:25 मिनिट झाले तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण ना एक महत्वपूर्ण विषय बऱ्याचदा तसं घेऊन झालेला आहे, म्हणजे आपण आपल्याबद्दल बोलतो, माणसांबद्दल बोलतो, माणसाच्या समस्यांबद्दल बोलतो. पण एक माणूस म्हणून एक आणखीन एक स्वभावातला गुणधर्म आहे आपला, तो म्हणजे भूतदया. आणि भूतदया ही आपण दाखवतो आपल्या आजूबाजूच्या मुक्या जनावरांबद्दल. कुत्री असतील, मांजरी असतील, गाय, बैल, पक्षी, जनावरं, सगळ्यांबद्दलच ही भूतदया समोर येते. डेफिनेटली ही दाखवण्याची गरज असते, पण क्रौर्यसुद्धा एक आपल्याच स्वभावाचा एक गुणधर्म आहे. कधी कधी ह्या जनावरांबद्दल आपण इतक्या क्रूरतेनं वागत असतो की खरंच लाज वाटते. म्हणजे क्रौर्य हे छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत अगदी मोठमोठे उदाहरणं देऊन आपण एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादं फुलपाखरू आहे आणि त्याला पकडून ठेवायचं एखाद्या काड्या पेटीमध्ये म्हणा, छोट्या डब्बीमध्ये म्हणा, काय गरज आहे. पण हे केलं जातं, हे होतं. किंवा एखादं मोठं जनावर आहे त्याला उगाचच बांधून ठेवणं, त्याला त्रास देणं, त्याला मारणं, त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होणं, आणि या गोष्टी पर्पजली बऱ्याचदा केल्या जातात. आज याच काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत असताना, ह्या सगळ्या क्रौर्याच्या उदाहरणांना पाहत असताना, काही गोष्टी अशा आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत, ज्या आपल्याला पॉझिटिव्हली पाहता येतात, ज्या पॉझिटिव्ह घडताना दिसतात, त्यांबद्दलही बोलायचं. एकूणच काय नेमका विषय असणार आहे आजचा हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तोपर्यंत प्राणी मात्रांवर प्रेम करा हा जो विषय आहे, किंवा माझा आवडता प्राणी हा जो आपल्या निबंधाचा विषय आहे, ह्याबद्दल काय ऐकून तुम्हाला बोलावंसं वाटतंय. कारण हे विषय इथूनच याच लेवलपासून सुरू झालेले योग्य नाही का? 6601935 नंबर आहे. शेअर करा जरा तुमचे व्ह्यूज. चेंडी बघाते राहो.